नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी स्नेहा नायक तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. भारताक 2047 मेरेन विकसीत राष्ट्र करपाचे ध्येय साध्य करपा खातीर तरणाटे, गरीब, बायलो आनी शेतकारांक सशक्त करप गरजेचे आसा अशें केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांणी सांगलां. राजस्थानातल्या 17 जिल्ह्यातल्या 6453 उदरगतीच्या प्रकल्पांचो बुन्यादी फातर बसयले उपरांत तशेंच उक्तावण केले उपरांत ते आयज राजस्थानातल्या अलवारांत एका कार्यावळीक संबोधीत करतना उलयताले. ह्या वेळार उलयतना घरमंत्री शहा हांणी सांगले,
सहकारिता मंत्रालय के माध्यम से देश के हर गांव को समृद्ध करने का हमारे प्रधानमंत्री जी का लक्ष्य है. और मुझे विश्वास है सहकारिता का जो मंत्र उन्होंने दिया है, सहकार से समृद्धि, इसको चरितार्थ करते हुए हम हर गांव को समृद्ध करेंगे.
ही पयली घरमंत्री अमित शहा हांची हस्तुकी आयज राजस्थानातल्या चित्तोरगड जिल्ह्यातल्या निंबाहेरा हांगासर अटल बिहारी वाजपेयी हांच्या पुण्यतिथी निमतान तांच्या पुतळ्याचे तशेंच वेगवेगळ्या उदरगतींच्या प्रकल्पांचे उक्तावण जाले. आदले प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री जावचे पयली ते विरोधकांत बरोच काळ रावले, पूण तांणी आपल्या तत्वांकडेन केन्नाच तडजोड केली ना अशें केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांणी सांगले. ताकाच लागून वाजपेयी हांकां अजात शत्रू म्हणजे दुस्मान नाशिल्ले व्यक्ती म्हणून वळखताले अशें तांणी सांगले. प्रधानमंत्री म्हणून वाजपेयीजी सदांच राष्ट्र पयली दवरताले आनी जायते इतिहासीक निर्णय घेताले अशें शहा हांणी सांगले. मुखार शहा हांणी म्हळे,
16 अगस्त आज ही के दिन अटल जी हम सबके बीच में से विदा लिए थे. अटल जी की याद में इस पवित्र भूमि पर आज एक बहुत बड़ी 21 फीट की प्रतिमा लगाने का काम और एक भव्य स्मारक बनाने का काम भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं ने किया है.
संसद आणि राज्य विधानसभांनी बायलांचे आरक्षण राजकीय झगड्यो करिनासतना चालीक लावपाक आधार दिवचो असो उलो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सगळ्या पक्षांक मारला. लाल किल्ल्यावेल्यान देशाक उद्देशून केल्ल्या स्वातंत्र्य दिसाच्या भाषणात प्रधानमंत्री मोदी हांणी महिलांचो सन्मान करपा खातीर आनी देशातल्या बायलांक विधानसभा आनी लोकसभेत बेगिनात बेगीन 33% प्रतिनिधित्व मेळटले हाची खात्री करपा खातीर फुडें येवचे अशें आवाहन केलें. भारताची धोरणां निश्चित करपाक योगदान दिवपाची संद महिलांक लेगीत मेळपाक जाय अशें प्रधानमंत्र्यांनी सांगले. नॅशनल टेस्टींग एजन्सीन UGC नेट जून 2026 परिक्षेच्या 84 विषयांखातीरची तात्पुरती आन्सरकी जाहीर केल्या. NTA आन्सरकी विशीं आक्षेप नोंद करपा खातीर सुविधा लेगीत सुरू केल्या. ती 18 ऑगस्ट मेरेन उक्ती आसतली. उमेदवार अधिकृत UGC नेट पोर्टलावरवीं ऑनलायन पद्दतीन आन्सरकीचेर आक्षेप नोंद करपाक शकतात. पाकिस्तानातल्या प्रचारकी खात्यांकडल्यान सोशल मिडियाचेर पसरोवपी एका व्हिडियोतल्यान दावो सरकारान फटीचो आशिल्ल्याचे म्हळा. ह्या व्हिडियोत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी राफायल विमानांकडेन संबंधित चौकशी आयोग स्थापन करपा बाबतीत विधान केल्ल्याचो दावो केला. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चॅक युनिटान हो दावो फटीचो आशिल्ल्याचे म्हळा. भारताच्या राष्ट्रपतींनी अशे तरेचे कसलेच विधान करूंक नाशिल्ल्याचे PIB स्पष्ट केला. तशेंच नागरिकांक सादूर रावचे आनी सत्यापीत म्हायती खातीर फकत अधिकृत स्त्रोतांचेर आदारून रावपाचो उलो प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोन मारला. झारखंडान झारखंड लोकसेवा आयोगाची आनी GSSC परिक्षांच्या उमेदवारांचे आंदोलन अधिक खर जाला. भरती परिक्षांनी जाल्ल्या अनियमतायेक लागून विद्यार्थ्यांनी नव्यो निशेध कार्यावळी जाहीर केल्यात. आंदोलनाच्या फुडल्या पावण्याचो एक भाग म्हूण विद्यार्थी फुडाऱ्यांनी आयज झारखंडातल्या सगळ्या 24 जिल्ह्यांनी मुखेलमंत्री हेमंत सोरेन आनी काँग्रेस फुडारी राहुल गांधी हांची प्रतिमा जळयतली अशें जाहीर केलां. तांच्या आंदोलनाचो आयज 22वो दीस आसून लेगीत तांच्यो मुखेल मागण्यो सुटाव्यो जावंक नाशिल्ल्याचें विद्यार्थ्यांनी सांगलें. बंगालच्या वायव्य खाडीचेर उण्या दाबाच्या पट्ट्याक लागून उत्तर ओडिशांत हुंवाराची भिरांत वाडल्या आनी मंगळार मेरेन उटंगरांचो पावस पडपाचो अदमास भारतीय हवामान विभागान उक्तायला. बैत्रणी, ब्राह्मणी, सलांडी, जलका, बुडाबगळंगा न्हयांनी हुंवार आयिल्ल्यान जायते वाठार उदकापोंदा गेल्यात. हे खातीर 6 जिल्हे बलासौर, भद्रक, जाजपूर, मयुरभंज, केओंझार आनी केंद्रपारा हाय अलर्टाचेर दवरल्यात. 500 वयर गांवांतल्यान सुमार 2,70,000 लोकांचेर ताचो परिणाम जाला. 95 हजारा परस चड लोकांक राबितो शिबिरांनी व्हरून थंय शिजयल्ले जेवण पिवपाचे उदक आनी वैजकी मजत दिवपाची वेवस्था केल्या. आनी इतल्यान राष्ट्रीय खबरो हांगा सोंपता. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळीं 8:40 मिनटांचेर आयकुपाक मेळटले. तो मेरेन नमस्कार.